अथ श्री साई सच्चरित अध्याय 42वां। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो जी सद्गुरु दातारा श्रीमद् गोदातट विहारा ब्रह्ममूर्ते कौपीनांबरा संतवरा नमो तुज दावी भवनदी उतरु दीनादे निजपदी अवसरु तोहा भक्तकाज कल्पतरु संतावतारु साईंसा गताध्यायी जाहले कथन गोड कथा नवलविंदान साई छबीचे जल निमज्जन टळूनी रक्षण झाले कसे तैसीच एका भक्ताची कामना साईंनी पुरविली येऊनी स्वप्ना लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना देऊनी अनुज्ञा विस्पष्ट सारांश गुरुकृपा उजियेडे फिटे भवभयाचे साकडे निःश्रेयस मार्गद्वार उघडे असुख रोकडे सुख होय नित्य स्मरता सद्गुरुचरण विरे विघ्नांचे विघ्नपण मरणासी ही येईल मरण पडे विस्मरण भवदुःखा म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसिजे आपुलाल्या हिता जयाची या श्रवणे तत्वता अति पावनता लाधेल आता ये अध्यायी आपण करू या साई स्वभाव निरूपण कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे आता चित्त करूनी समाहित परिसिले आतापर्यंत आचरित तैसेच बाबांचे देहोत्सर्गचरित तेही सुचित्त अवधारा धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख अर्धशतकाहुनीही अधिक अतिसुखकारक जाहले शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्लपक्षात दिवसा देहांत बाबांचा 9 मुसलमानी कत्तलची रात्र तया दिनी तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्याणी तयारी बुद्धाची तै बुद्ध जयंती साईंची तै पुण्यतिथी देवादिकांची जी जयंती तीच पुण्यतिथी संतांची 12:30 घंटा पडला दशमीचा काळ संपूर्ण झाला एकादशी आली उदयाला निर्याणकाला एकादशी सूर्योदयाची उदयतिथी तीच दसऱ्याची तिथी मानिती म्हणून विजयादशमी धरिती उत्सव करीती ते दिनी मंगळवार कत्तलची रात ऐसा तो दिवस अतिविख्यात म्हणवूनी ते दिनी साई महंत ज्योतीत ज्योत मिळविती वंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गा पूजा समाप्ती दिन तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकळांचा शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सूचविले कैसे ती कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रोतयाला समर्थ साईंच्या अकळकळा तेणे सकळा कळतील इसवी सन 1916 सण दसरा शिलंगण वेळा फेरी परतता सायंकाळा लीला अद्भुत वर्तली नभप्रदेशी मेघ गडगडे अवचित विद्युल्लता कडकडे तेवी जमदग्नी स्वरूपरोकडे प्रकट केले बाबांनी सोडोनी शिरीचा सुडका काढूनी कफनी तडका फडका फेडूनी कौपीन लंगोटा केला भडका धुनीत आधीच तो अग्नी सोज्वळ साह्य होता आहुती प्रबळ उसळला शिखांचा कल्लोळ भक्तांस घोळ पडियेला हे सर्व घडले अवचिती नकळे काय बाबांचे चित्ती शिलंगण काळीची ती वृत्ती महद्भीतीप्रद होती अग्नीने पसरिले निजतेज त्याहूनी बाबा दिसले सतेज झाकोळले नयन सहज परांमुख जन झाले संतहस्तीचे हे अवदान सेवूनी प्रसन्न अग्निनारायण दिगंबर बनले ते जामदग्न्य धन्य नयन देख त्यांचे त्वेषे टवकारिले नयन क्रोधे झाले आरक्त नयन म्हणती करारे आता निदान मी मुसलमान की हिंदू गर्जोनी बाबा वदती पहाजी मी हिंदू की यवन आजी निर्धारा यथेच्छ मनामाजी आशंका घ्याजी फेडूनिया देखावा हा अवलोकून मंडळी झाली कंपायमान होईल कैसे शांतवन नित्य चिंतन चालले भागोजी शिंदा महाव्याधिष्ट परी बाबांचा भक्त श्रेष्ठ धीर केला आला निकट नेसवी लंगोट बाबांसी म्हणे बाबा हे काय चिन्ह आज शिलंगण दसऱ्याचा सण म्हणती माझे हेच शिलंगण हाणिती सणसण सटक्याने येणे परी धुनीपाशी उभे बाबा दिगंबरवेशी चावडी होती ते दिवशी घडते कैशी हे चिंता नवांची चावडी दहा झाले परी बाबा नाही स्थिरावले लोक जाग जागी तटस्थ ठेले टकमक उगले पाहती होता होता झाले अकरा बाबाही तेव्हा निवळले जरा नेसोनिया लंगोट कोरा कफनी पेहराव मग केला चावडीची घंटा झाली मंडळी होती तटस्थ बैसली पालखी फुलांनी शृंगारिली अंगणी आणिली आज्ञेने रजतदंड पताका चवरी छत्रध्वजादि राजोपचारी शृंगारिली से मिरवणूक स्वारी निघे बाहेरी एकांतरा झाला एकची महागजर साईनाथांचा जय जयकार काय वर्णावा तो गिरा गजर आनंदा पूर लोटला मग शोधून शुभ्र धडका बाबा डोक्यास गुंडिती फडका घेती चिलीम तमाखू सटका जणू तोच नेटका सुमुहूर्त कोणी छत्री कोणी चवरी कोणी मोरचले साजिरी कोणी गरुडटके अब्दागिरी घेती निजकरी वेत्रदंड येणे परी करुनिया मीस बाबांनी सुचविले सर्वत्रास भवसागर सीमोल्लंघनास दसराच एक सुमुहूर्त तदनंतर एकचि दसरा बाबांनी दाखविला शिर्डीकरा पुढीलचि दसरा सुमुहूर्त बरा देह धरार्पण केला की हे न केवळ सुचविले स्वये अनुभवा आणून दाविले निजदेह शुद्ध वस्त्र वाहिले योगाग्नीत हविले येच दिनी सन 1918 ते सालीचा तो सण दसरा तोच सुमुहूर्त केला खरा निज परात्परा समरसले ऐसीच बाबांची आणीक प्रचिती लिहिता लिहिता आठवली चित्ती की याच विजयादशमीची तिथी निश्चित होती आधीच शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा झाले अति दुखणाईत एकदा जीवास सोसवतीन आपदा अति तापदायक भोक्तृत्व उपाय काही बाकी न राहिला पडेना जव दुखण्यास आळा आला जीविताचा कंटाळा अति कदरले पाटील होता ऐसी मनाची स्थिती एके दिवशी मध्यराती एकाएकी बाबांची मूर्ती त्यांचे उषागती प्रकटली तव ते पाटील पाय धरिती निराश होऊनी बाबांस वदती कधी येईल मज मरण निश्चिती एवढेच मज प्रती वदाजी आला आता जीवाचा वीट नाही मज मरणाचे संकट मरण कधी मज देईल भेट पाहे मी वाट एवढीच तव त्या बाबा करुणामूर्ती म्हणती न करी चिंता चित्ती टळली तुझी गंडांतर भीती किमर्थ खंती करीसी रे तुझला नाही काहीच भीती तुझी हुंडी परतली पुरती परी न तात्याची धडगती दिसे मजप्रती रामचंद्रा शके 1840 दक्षिणायन आश्विन मास विजयादशमी शुक्लपक्ष पावेल अक्षयपद तात्या परी न बोलावे तयापाशी हाय घेऊनी बैसेल जीवाशी झुरणीस पडेल अहर्निशी मरण कोणासी आवडेना अवघी 2 वर्षे उरली तात्याची वेळा जवळी आली रामचंद्रास काळजी उद्भवली बाबांची बोली वज्रलेप तात्यापासोनी गुप्त ठेवली बाळा शिंप्याचे कानी घातली कोणान कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली उभयाते खरेच रामचंद्र पाटील उठला त्याचा बिछाना तेथूनी सुटला दिवस मोजता मोजता लोटला नकळत गेला तो काळ नवल बाबांचे बोलाचा ताळा, चाळीसाचा भाद्रपद सरला, मास अश्विन डोकावू लागला, तात्याबा पडला पथारीवर, तिकडे तात्या तापाने आजारी, इकडे बाबांस भरली शिरशिरी, तात्याचा भरवसा बाबांवरी, बाबांचा श्रीहरी रक्षिता, सुटेना तात्याचा बिछाना, येववेना बाबांचे दर्शना, अनिवार देहाच्या यातना, सोसवेना तयाते, एक तो निजव्यथा व्यथित, बाबांपाशी लागले चित्त, नाही चालवत ना हालवत, दुखणेही वाढत गेले ते, इकडे बाबांचे कण्हणे कुंथणे, दिवसेंदिवस वाढले द्विगुणे, हा हा म्हणता तेही दुखणे, अनावरपणे हटेना, म्हणता म्हणता जवळ आला, दिवस बाबांनी जो भाकित केला, बाळा शिंप्यास घाम सुटला, तैसाच पाटिला रामचंद्रा, म्हणती बाबांचे खरे होते, ऐसेच आता वाटू लागले ते, बरवे नकी हे चिन्ह दिसते, प्रमाण वाढतेच दुखण्याचे, झाले आली शुद्ध दशमी, नाडी वाहू लागली कमी, तात्या पडला मरण संभ्रमी, आप्तेष्ट श्रमी जाहले, असो पुढे नवल वर्तले, तात्यांचेही गंडांतर टळले, तात्या राहिले बाबाच गेले, जणू मोबदले केले की, पहा आता बाबांची वाणी, नाव दिधले तात्याचे लावुनी, केली तयारी निजप्रयाणी, वेळान चुकवुनी अणुभर, नाही म्हणावे तरीही सूचना, देऊनी आणिले भविष्य निदर्शना, गोष्ट घडेपर्यंत ही रचना, दिसली न मना कवणाचे, जन म्हणती तात्यांचे मरण, निजदेहाचा बदला देऊन, बाबांनी ऐसे केले निवारण, तयांचे विंदान त्या ठावे, बाबांनी देह ठेविल्या राती, अरुणोदयी सुप्रभाती, बाबा स्वप्नात पंढरपुराप्रती, दृष्टांत देती गणुदासा, मशीद पडली ढासळोनी, अवघे शिर्डीचे तेली वाणी, त्रासवूनी सोडिले मज लागुनी, जातो तेथून मी आता, म्हणोनी आलो येथवरी, फुलाही मज बख्खळ डवरी, इच्छा एवढी पुरी करी, चल झडकरी शिर्डीत, इतुक्यात शिर्डीहून पत्र जाता, कळली बाबांची समाधिस्थता, ऐकूनी गणुदास निघाले ही वार्ता, क्षण न लागता शिर्डीस, सवे घेऊनी शिष्य परिवार, येऊन या समाधी समोर, मांडिला कीर्तन भजन गजर, अष्टौप्रहर नामाचा, हरिनामाचा कुसुमहार, स्वये गुंफोनी अति मनोहर, प्रेमे चढविला समाधीवर, अन्न संतर्पण समवेत, ऐकता नामाचा गजर अकुंठ, शिर्डी गमली भूवैकुंठ, नाम घोषाची भरली पेठ, करविली लूट गणुदासी, दसऱ्याचीच का बाबांस प्रीती, की तो मुहूर्त साडेतीन मुहूर्ती, शुभकाळ विशेषे प्रयाण कृत्की, हे तो विश्रुत सकळांते, हेही बोलणे नाही प्रमाण, जयास नाही गमनागमन, तयास कोठूनी असेल निर्याण, मुहूर्त प्रयोजन काय त्या, जयान धर्माधर्म बंधन, जाहले सकल बंधोपशमन, जयाचे प्राणास नाही उत्क्रमण, तयासी निर्याण ते काय, ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति, ऐशिया साई महाराजां प्रति, नाही आगती अथवा गती, निर्याण स्थिती कैचित्या, असो उत्तरवा दक्षिणायन, करणेच नाही जया प्रयाण, ठाईच समरसती जयाचे प्राण, दीप निर्वाण समकाळे, देह तो आहे उसनवारी, पंचभूतांची सावकारी, निजस्वार्थ साधलियावरी, परतणे माघारी जाचा त्या, या पुढील होणाराचे सूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक, निघून गेली वेळ अमौलिक, कीर्ती स्थायिक राहिली, ज्वर आलियाचे निमित्त, लौकिकी रीतीचा अनुकार करीत, कधी कुथत कधी कणत, सदैव सावचित्त अंतरी, दिवसा अष्टघटका भरता, निर्याण काळ निकट येता, उठून बैसले ते निजसत्ता, अविकळ चित्ता माझारी, पाहोनी बाबांची तई मुद्रा, भरती आली आशा समुद्रा, की ती वेळा भयंकर अभद्रा, टळली समग्रा वाटले। असो यापरी करीत खंत, सर्व बैसले असता सचिंत। पातला बाबांचा निकट अंत, घडला वृत्तांत परिसातो। क्षणैक अवकाश प्राणोत्क्रमणाला, नकळे काय आले मनाला। हस्त कफनीचे खिशात घातला, ती धर्मवेळा जाणोनी। लक्ष्मी नामे सुलक्षणी, नामा सारिखी जिची करणी। नित्य निरतजी साई चरणी, ती सन्निधानी तै होती। तिजला काही द्रव्यदान, बाबा करीत अति सावधान। क्षणात होणार देहावसान, चुकले कळून बाबांना। हीच लक्ष्मीबाई शिंदे, बाबांपाशी मशिदी मध्ये। अक्षयी कामकाजा संबंधे, नेम निर्बंधे वर्ततसे। दिवसा नित्य हे परिपाटी, दरबार खुला सर्वांसाठी। बहुशः कोणान आडकाठी, मर्यादा मोठी रात्रीची। सायंकाळची फेरी जाई सरते, तेथूनी मंडळी घरोघर परते। ती जव दुसरे दिवशी उजाडते, तेव्हाच येते मशिदी। परी भगत म्हाळसापती, दादा लक्ष्मी यांची भक्ती। पाहुनी तयास रात्रीच्याही वक्ती, मनाई नवती बाबांची। हीच लक्ष्मी अतिप्रीती, प्रत्यही पाठवी बाबांप्रती। भाजी भाकर वेळेवरती, सेवा ही किती वानावी। या भाकरीचा इतिहास परिसता, कळू सरेल बाबांची दयार्द्रता। श्वान सुकरी बाबांची ऐक्यता, आश्चर्य चित्ता होईल। बाबा एकदा सायंकाळी, भिंतीस टेकून वक्षस्थळी। वार्ता चालता प्रेम समेळी, लक्ष्मी आली ते स्थानी। तात्या पाटील जवळ होते, आणिक वरकड असता तेथे। लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते, बाबा तिये ते तम वदती। लक्ष्मी लागली से भूक माते, बाबा मी भाकर घेऊन येते। निघाले ही आता आणिते, ऐसीच जाते माघारा। ऐसे म्हणून निघून गेली, भाकऱ्या भाजून घेऊन परतली। कोरड्या समवेत अविलंबे आली, सन्मुख ठेविली ती न्याहारी। बाबांनी ते पान उचलिले, कुत्र्यासमोर तैसेच मांडिले। बाबा हे काय आपण केले, लक्ष्मीने पुसिले तात्काळ। मी जी इतुकी गेले सत्वरी, हातो हाती भाजिल्या भाकरी। तयांची ही काय नवल परी, श्वानाची खरी धन केली। लागली होती तुम्हास भूक, त्या भुकेचे हे काय कौतुक। वदनी सुदिलान एकही कुटक, लाविली चुटक उगामज। मग बाबा तियेस वदती, व्यर्थ कशाची करितेस खंती। या कुत्र्याची जे उदरपूर्ती, माझीच तृप्ती ती जाण। या श्वानाचा जीव नाही का, प्राणीमात्राच्या एकच भुका। जरी तो मुका आणि मी बोलका, भेद असे का भुकेत। क्षुधेने व्याकुळ जयाचे प्राण, तयास देती जे अन्नावदान। माझी या मुखीच ते सुदिले जाण, सर्वत्र प्रमाण मानी हे। प्रसंग सोपा व्यवहाराचा, बोध अवघा परमार्थाचा। ऐसी उपदेश पर साईंची वाचा, प्रेमरसाचा परिपाक। बोलूनी सोपी प्रपंच भाषा, आखीत परमार्थ रूपरेषा। न काढिता कोणाचा वर्मा दोषा, शिष्य संतोषा राखीत। तेथूनिया उपदेशानुसार, सुरू झाली लक्ष्मीची भाकर। करूनी ठेवी दुग्धात कुस्कर, प्रेम पुरस्सर प्रत्यही। पुढे बाबा ही भक्तिप्रेमे, भाकर ती खाऊ लागले नियमे। वेळी होता विलंब न करमे, जेवण न गमे बाबांस। होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ, जरी पात्रे तै वाढिली सकळ। जेवावयाचा टळे ना काळ, मुखीन कवळ घालीत। निवून जाईल पात्रीचे अन्न, भुकेने बसतील खोळंबून। परी लक्ष्मीची भाकर आलिया वीण, अन्न सेवन होईना। पुढे काही दिवसवरी, बाबांनी प्रत्यही तिसरे प्रहरी। शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करी, सेवाव्या शेजारी बैसून। बाबा सेवित अतिपरिमित, शेष राधाकृष्णेस देत। याच लक्ष्मीचे हस्ते देववीत उच्छिष्ट प्रीत बहुती जला। असता चालली देहविसर्जन वार्ता, ही भाकरीची भाकड कथा, किमर्थ ऐसेन म्हणजे श्रोता, साई व्यापकता निदर्शक हे सकल दृश्य चराचर, याचा ही पैल परात्पर, साई भरलासे निरंतर, जो अज अमर तो साई। हे एक तत्व या कथेचा पोटी, ऐसी ही गोड लक्ष्मीची गोठी, सहज स्मरली उठा उठी, श्रोतयांसाठीच मी मानी। असो ऐसी लक्ष्मीची सेवा, कैसा विसर साईस व्हावा, सावधानाचा काय नव लावा, वृत्तांत परिसावा सादरता। जरी आला कंठी प्राण, शरीर विगलित नाही त्राण, बाबा निजहस्ते करिती दान, देहावसान समयीतिस। एकदा पाच एकदा चार, रुपये खिशातूनी काढूनी बाहेर, ठेवीत तियेचे हातांवर, तीच की अखेर बाबांची। की ही नवविधा भक्तीची खूण, किंवा नवरात्र अंबिका पूजन, झाले आहे आज शिलंगण, सीमोल्लंघन दक्षिणा ही। किंवा श्रीमद भागवती श्रीकृष्णे कथिली उद्धवाप्रती, ती नवलक्षण शिष्यस्थिती, तियेची स्मृती देत बाबा। एकादशाचा दशमाध्यायी षष्ठम श्लोकाची पहा नवलाई, शिष्ये कैसी करावी कमाई, कवण्या उपायी वर्तावे। आधी पूर्वार्धी कथिली पाच, उत्तरार्धी चारची साच, बाबा ही धरिती क्रम असाच, वाटे जणू हाच हेतू पोटी। अमानी दक्ष निर्मत्सर, शिष्य निर्मम गुरुसेवा पर, असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर, निश्चल अंतर जयाचे। जया ठावी नाही असूया, वाचा विगलापन करीन वाया, इंही लक्षणी निजगुरुराया, संतोषवाया झटावे। हाच श्री साईनाथांचा हेत, ऐसिया रूपी व्यक्त करीत, केवळ स्वकीय भक्तहितार्थ, करुणावंत संत सदा। लक्ष्मी खाऊनी पिऊनी सधन, नवांची कथा काय तिजलागून, तीही तितुके टाकील ओवाळून, तथापि ते दान अपूर्वतीस। परमथोर भाग्ये आगळी, तेणेच ऐशिया कृपेची नवाळी, पावती झाली नवरत्नावली, निज कर कमळी साईंच्या। गेले जातील कितीसे नव, परी हे दान अति अभिनव, की जो तिचा जीवात जीव, देईल की आठव साईंची। आले सन्निध देहावसान, तरीही राखूनी अनुसंधान, चारा पाचाची सांगड घालून, आमरण स्मरण दिधले तिस। ऐसा दावोनी सावधपणा, निकटवर्ती पाठविले भोजना, मात्र ग्रामस्थातील एकादोघांना बैसविताना देखिले। परी काही प्रेमळ भक्तांनी हट्टची धरिला कित्येकांनी, जाऊ नये बाबांपासुनी, वेळती कठीण मानुनी। परी प्रसंगी अंतसमयी, पडेन काय मोहाचे अपायी, म्हणून या जणू घाई घाई अवघियाही दवडिले। निर्याण समय निकट अति, जाणोनि बुट्टी काकादिकां प्रति, बाबा वाडियात जा जा म्हणती, भोजनांती मग यावे। पाहोनि इतरांची ही व्यग्रता, बाबा दुश्चित्त निजचित्ता, जा जा जेवून या जा आता, ऐसे समस्ता आज्ञापिती। ऐसे हे नित्याचे सांगाती, सखे अहर्निश निकटवर्ती, जरी मनाची दुश्चित्त वृत्ती, आज्ञेने उठती जावया। आज्ञा तरी नुल्लंघवे, वेळी सान्निध्यही न त्यागवे, बाबांचे मनही न मोडवे, गेले वाडिया भोजना। भयंकर दुखण्याचे प्रमाण, कैसे जेवण कैसे खाण, बाबांपाशी गुंतले प्राण, विस्मरण क्षण साहेना। असो जाऊनी जेवू बैसले, इतुक्यात मागूनी बोलावू आले, अर्धपोटीच धावत आले, तव ते अंतरले भेटीला। आयुर्दाय स्नेह सरता, प्राणज्योती मंद होता, बयाजीचे अंकावरता, देह विश्रामता पावला, नाही पडून वा निजून स्वस्थपणे गादीसी बैसून, ऐसा स्वहस्ते धर्म करून केले विसर्जन देहाचे, समर्थांचे मनोगत न होता कोणासही अवगत, देह विसर्जिला हातोहात ब्रह्मीभूत जाहले, घेऊन देह मायेची बुंथी संत सृष्टी माझी अवतरती, होता उद्धार कार्यपूर्ती तात्काळ समरसती अव्यक्ती, नट धरितो वेश नाना अंतरी पूर्ण जाणे आपण, तया अवतारिया परिपूर्ण साकडे मरणाचे ते काय, लोकसंग्रहार्थ जो अवतरला कार्य संपता अवतार संपविला, तो काय जन्म मरणाचा अंकिला विग्रह स्वलीला धरितो जो, परब्रह्म ज्याचे वैभव तया कैचा निधन संभव, निर्ममत्व जयाचा अनुभव कैचा भवा भव त्या बाधी, दिसला जरी कर्मी प्रवृत्त कधी कर्मे केली यत्किंचित, सदा कर्मी अकर्म देखत अहंकार रहित तत्वे, नाभुक्तं क्षीयते कर्म हे तो स्मृत्युक्त कर्माचे वर्म, परी ब्रह्मज्ञात्याचा न संभ्रम देखे जो ब्रह्मची वस्तुमात्री, क्रियाकारक फलजात हे तो अवघे प्रसिद्ध द्वैत, ते ही ब्रह्मविद ब्रह्मची मानित जेविका रजत शुक्तिकेवरी, बाबांसारखी मायाळू जननी पडली कैसी काळाचे वदनी, दिवसा ग्रासी अंधारी रजनी तैसीच ही कहाणी झाली की, आता हा अध्याय संपवू येथे राखू मासिक मर्यादेते, अतिविस्तारे दुश्चित्तते ते नातरी श्रोते पावतील, पुढील अवशेष निर्याण कथा येईल यथाक्रम पुढे परिसता, शरण हेमाड साई समर्था पावला कृतार्था यत्कृपे, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याणम नाम द्विचत्वारिंशोऽध्याय संपूर्णः, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।